नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 78व्या पुण्यतिथीनिमित्त आणि शहीद दिनानिमित्त देश आदरांजली अर्पण करत आहे. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बापूजींना आदरांजली वाहिली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद तसंच त्यांच्याकडे असलेली खाती कुणाकडे सोपवली जाणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौर पदासाठी तर भाजपाचे कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज आला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज कार्लोस अल्काराजने अलेक्झांडर झेरेवचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेतेपदासाठी त्याची लढत जेनिक सिन्नर बरोबर होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 297 अंकांची घसरण झाली आणि तो 82,270 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 98 अंकांची घसरण नोंदवून 25,321 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.